येळकोटी येळकोटी जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार, येळकोटी येळकोटी जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार, येळकोटी येळकोटी जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार, येळकोटी येळकोटी जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार। अरे देहूचा तुकोबा, आळंदीचा ज्ञानोबा, पंढरीचा इठोबा एकच है। देहूचा तुकोबा, आळंदीचा ज्ञानोबा, पंढरीचा इठोबा एकच है। शिर्डीचा साईनाथ, शेगावचा गजानन, काटेलचा गुलाबाबा वेगळा नाही। शिर्डीचा साईनाथ, शेगावचा गजानन, काटेलचा गुलाबाबा वेगळा नाही। खंडू देवाच्या नावाचा लावा मस्तकी हा भंडार, अरे येळकोट येळकोट जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार। महादेव गाणगापूरचा दत्तराव, द्वारकेचा कृष्णदेव एकच है। शिंगणापूरचा महादेव गाणगापूरचा दत्तराव, द्वारकेचा कृष्णदेव एकच है। कमला मधला ब्रह्मदेव, शेषावरला विष्णुदेव, पाताळाचा शेषराव वेगळा नाही। कमला मधला ब्रह्मदेव, शेषावरला विष्णुदेव, पाताळाचा शेषराव वेगळा नाही। अनंत रूपे घेऊन केला भक्तांचा उद्धार, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडू देवाचा जय जयकार, 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 येळकोट येळकोट जय मल्हार, खंडू।